त्यांचे ज्ञान मार्ग चालणे मना आले. सद्गुरूंची शरण जाता परमार्थ श्रवणी तल्लीनता, मग सारा सार विचार हाता येऊ लागे. दृश्य असार नाशिवंत, देहादी प्रपंच अशाश्वत, माझी सार सत्य आत्मतत्व विचारे कळे. सद्गुरु कृपानुग्रह प्राप्ती, जेणे प्रकाशोनी आत्मबुद्धी, सोहम भाव दृढ दर चित्ती होऊ लागे. सोहम स्मरण सोहम भजन, संप्रदाये करोन सोहम ध्यान, चित गगने शून्य सारून आत्मा उरे. जे चिंतनी नये चिंतिता, अनुभवा न ये सर्वथा, ते सहजची भेटे न भेटता नवल पहा. मी पण जाताची ब्रह्म उरले, वृत्ती लोपे प्रत्यया आले, पुढे सहजची अनुभवले अखंडित. मकरंद म्हणे दृढ बुद्धी, धरुनी सद्गुरु भजा आधी, निरसूनी सकळ आधी व्याधी, धन्यता पाविजे. हरी हरी. मला सर्वांना एक सांगायचं आहे की ही अनुषंगिक साधन आहे. ही अनुषंगिक म्हणजे मुख्य साधनेला पूरक म्हणून केवळ करायची आहे. अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला जी सांगितली आहे ती साधना आणि ती ध्यानाची प्रक्रिया, याप्रमाणेच रोज आपण ध्यान करायचं आहे. कधी मी नामस्मरणाची अनुषंगिक साधना घेईन, कधी चिंतनाची घेईन, कधी ध्यानाची घेईन, कधी भक्तिभावासहित अशी एखादी साधना देखील मी घेतो. या अनुषंगिक आहेत, पर्यायानी करण्याच्या अशा साधना आहेत. या मुख्य साधना मात्र कोणीही समजू नका. तसंच सूचना देऊन साधना करण्याचा प्रकार मला निर्माण करायचा नाहीये. तोही तीही ही गोष्ट नाही. हे सगळं लक्षात ठेवून, क्रमानी लक्षात ठेवून किंवा पाठांतराप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवून नंतर आपलं आपण जर करता आलं तर अधिक चांगलं. पण सूचना देऊन ध्यानाची पद्धत अशी कोणतीही विकसित करण्याचा काही विचार नाही. मात्र आताच्या आधुनिक विज्ञानामुळं, रेकॉर्डिंगमुळं काही जण हे टेप करून घेऊ शकतील, पण तरी देखील त्याचा घेतात असं मला वाटतं. याच ब्रॉडकास्टिंग देखील होतं, हे वेबसाईटवर देखील नंतर तुम्हाला ऐकायला मिळतं. तरी देखील रोजच्या साधनेला पर्याय म्हणून या प्रकारची साधना नाही हे निक्षून मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, ही साधना तुम्हाला चांगल्या रीतीने जमते असा तुम्हाला अनुभव आहे. याचं कारण, तुम्ही गुरुपदिष्ट साधना जी सद्गुरूंनी सांगितली ती साधना नित्य नेमानी आणि निष्ठेनी करता, म्हणून एरवी हे तुम्हाला कळणार देखील नाही. हे काय शब्द आहेत हेही लक्षात येणार नाही. असं असल्यामुळं रोज करण्याची ही साधना अनुषंगिक साधना नाही, ऐकून करण्याची अशी तर मुळीच नाही. असं मात्र हे सर्व मधून अधून मी हे सांगत असतो. बऱ्याच दिवसांमध्ये सांगितलं नाही म्हणून मी परत एकदा हे तुम्हाला सांगतो आहे. हरी ओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु.
आठवड्यातील बाकी सर्व कार्यक्रम